नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. आसाममध्ये 18,530 कोटींच्या पायाभूत औद्योगिक विकास प्रकल्पांचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड. 1 ते 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यात साहित्यिकांची मांदियाळी. जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताच्या मीनाक्षी आणि जास्मिन यांना सुवर्णपदक. आणि आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान दरम्यान थोड्याच वेळात सामना. आता सविस्तर बातम्या. भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं 18,530 कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आसामचा विकास जलदगतीनं करण्याचा डबल इंजिन सरकारचा निर्धार आहे. संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं कार्य करत असून त्यात मुख्यत्वे युवा वर्गाचं बहुमोल योगदान आहे असं पंतप्रधान म्हणाले. देशभरात आज हिंदी दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. 1949 आजच्याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतली हिंदी देशाची राजभाषा म्हणून स्वीकारली होती. आज हिंदी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. तब्बल 52 कोटींहून अधिक लोकांची ती पहिली भाषा आहे. हिंदी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर आपली ओळख आणि मूल्यांचा जिवंत वारसा आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक पटलावर हिंदीला मिळणारा वाढता आदर ही देशासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे असं सांगून हिंदीसह सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्याचा आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी केलं आहे. तर हिंदी भाषा देशातल्या विविध भाषा आणि बोलींमध्ये सेतूचं काम करते असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं 5व्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन झालं. सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाली. याच बैठकीत सातारा इथल्या साहित्य संमेलन येत्या 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. पानिपत, पांगिरा, संभाजी, झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्यांचं लेखन विश्वास पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं आज मुंबई इथं सपत्नीक आगमन झालं. अहमदाबाद इथून तेजस एक्सप्रेसनं आलेल्या राज्यपालांचं तसंच त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी राज्यपालांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली तर राजभवन इथं पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. उद्या सकाळी 11 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. जहाल नक्षलवादी शंकर भीमा महाका याला पोलिसांनी आज गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या तिरकामेटाच्या जंगलातून अटक केली. भामरागड दलमचा सदस्य 32 वर्षीय महाका हा खून, जाळपोळ आणि भूस्फुरुंग स्फोटांसारख्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी होता. पोलिसांच्या घातपातासाठी तो तिरमेटाच्या जंगलात वावरत होता. भामरागड तालुक्यात धोडराज इरपणार मार्गावरील रस्त्याच्या कामावरील 2 कोटी रुपये किमतींच्या 19 वाहनांची जाळपोळ केल्याचा त्याच्यावर कथित गुन्हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या 17 सप्टेंबर रोजी असलेल्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. राष्ट्रप्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत आहे. देशाचा विकासदर 7% आहे. जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून आता 3र्या क्रमांकावर आली असल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खासदार डॉ भागवत कराड यांनी सांगितलं. मोदी सरकारनं जीएसटी कर संरचनेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून नवरात्रीच्या मुहूर्तावर नवीन कर रचनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ कराड यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केंद्र सरकारविरोधात क्रांती चौक इथं माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आलं. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे 26 नागरिक मृत्यूमुखी पडले, मात्र यात सहभागी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देण्यात आल्यानं पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सिंदूर सोबत घेऊन आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनानंतर सिंदूर आणि आपल्या भावना व्यक्त करणारं पत्र पंतप्रधान कार्यालयास टपालानं पाठवण्यात आलं. जायकवाडी धरण 99.34% भरलं असून धरणाच्या 10 ते 27 अशा 18 दरवाजांमधून नदीपात्रात 37,728 क्युसेक्स प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, कोणीही विनाकारण धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. दादेगाव दावरवाडी रस्त्यालगतच्या परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसोपाट झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनं नेण्यास आणि चालवण्यास पोलिसांनी बंदी घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईही होणार आहे. दापोली तालुक्यात कर्दे किनाऱ्यावर एकानं वाळूतून धोकादायक पद्धतीनं चारचाकी चालवल्यानं नुकतीच गंभीर दुर्घटना घडली होती. संबंधिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या अनुषंगानं किनाऱ्यांवर वाहनं नेता येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक अडथळ्यांची व्यवस्था करण्याची गरज या निमित्तानं समोर आली आहे. सोलापूरसह परिसरातील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मध्यरात्री जुना पुणानाका इथल्या नाल्याच्या पुलावर प्रचंड पाण्यात रिक्षा नेण्याच्या प्रयत्नात रिक्षाचा चालक प्रवाहात वाहून गेला. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आपला हात असल्याच्या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी इन्कार केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या स्वामीनारायण सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शिबिरस्थळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. उद्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील मोर्चासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत असं रोहित पवार यावेळी म्हणाले. मुष्टीयुद्ध विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 2 महिला खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ब्रिटनच्या लिव्हरपूल इथं आयोजित या स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पॅरिस ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी कझाकिस्तानची नझीम कायझाईबे हिला नमून मीनाक्षीनं हे मोठं यश मिळवलं. तर भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती जॅस्मिन लांबोरिया हिनं महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या जुलिया सेरेमेटाला पराभूत करत विजेतेपदासह सुवर्णपदक पटकावलं. याशिवाय भारताच्या नुपूर शोरानला 80 किलो वजनी गटात रौप्यपदक तर या स्पर्धेत पूजा राणीनं कांस्यपदक पटकावलं. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होत आहे. रात्री 8 वाजता खेळाला सुरुवात होईल. गेल्या फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. भारत चीन दरम्यान आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना हांगझोऊ इथं सुरु आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 सुरु झाला. या अंतिम सामन्यातील विजेता संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होणार आहे. प्रशासकीय क्षेत्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण विकास सार्वजनिक प्रशासन आणि नेतृत्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांना यंदाचा मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे हा पुरस्कार यादव यांना देण्यात येईल. शासन आपल्या दारी संकल्पनेतून मिशन वात्सल्य योजनेद्वारे सर्व विधवा आणि एकल महिलांना लाभ मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. कोविड संसर्गजन्य आजाराच्या लाटेत दोन्ही पालक गमावलेली अनाथ बालकं आणि पती गमावलेल्या विधवांना याचा लाभ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आसाममध्ये 18,530 कोटींच्या पायाभूत औद्योगिक विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान थोड्याच वेळात सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.